नमस्कार, मी निलेश मिलिंद सोनवणे। माझ्या सहकारी मित्रांनो, मी शेलगाव जिल्हा परिषद सर्कल मधून उभा राहतोय। माननीय दमदार आमदार नारायण भाऊ कुचे यांनी सुरू केलेली ही विकासाची गती कोणत्याही परिस्थितीत खंडित न होऊ देता ती अधिक वेगाने आणि नव्या उत्साहाने पुढे घेऊन जायची आहे। विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी मला तुमच्या साथीची आवश्यकता आहे। धन्यवाद। आपला निलेश मिलिंद सोनवणे।